chinimandi.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್.
चित्रनगरीत चित्रीकरण सुरू होऊ शकते का याची चाचपणी करणार मुख्यमंत्री. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावधानता बाळगून मुंबईत चित्रनगरीत चित्रीकरण सुरू होऊ शकतं का याची चाचपणी करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांस्कृतिक कार्य सचिवांना सांगितलं आहे. आज इंडियन ब्रॉडकास्टर्स फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये चर्चा केली. यामध्ये रेड झोन्समधील शहरं वगळून इतरत्र चित्रीकरण स्थळं उपलब्ध होतील का, तसंच चित्रीकरणाबाबत आराखडा लगेच सादर केल्यास शासन त्यावर निर्णय घेईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. या कॉन्फरन्समध्ये फाउंडेशनचे अध्यक्ष एन पी सिंग, संचालक पुनीत गोयंका, जे डी मजिठिया, नितीन वैद्य, एकता कपूर, पुनीत मिश्रा, राहुल जोशी, आदेश बांदेकर, अभिषेक रेगे, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ संजय मुखर्जी सहभागी झाले होते. मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असले तरी चिंतेचं कारण नाही. शासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे. वेळेवर लॉकडाऊन केल्यामुळं आणि पुरेशी काळजी घेतल्यानं आज महाराष्ट्रातील रुग्णसंख्या अंदाज करण्यात आला होता त्या तुलनेत खूप वाढलेली नाही. दूरचित्रवाणी वाहिन्या आणि त्यावरील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून टीव्ही इंडस्ट्री घराघरात पोहोचली आहे. या लॉकडाऊनमुळे त्यांना फटका बसला आहे, परंतु सर्व काही थांबून राहावं या मताचा मी नाही. आपण यापूर्वीच रेड झोन वगळून इतरत्र मर्यादित प्रमाणात का होईना व्यवहार सुरू केले आहेत. आता आपण झोनपेक्षा कंटेनमेंट क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं असून त्यांचीही व्याप्ती कमी केली आहे. आपण कालच मराठी निर्माते कलाकार यांच्यासमवेत विस्तृत चर्चा केली असून त्यांच्याही मागणीप्रमाणे पोस्ट प्रोडक्शनची कामं किंवा शहराबाहेर मर्यादित प्रमाणात चित्रीकरण करता येईल का याचा विचार सुरू असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. इंडियन ब्रॉडकास्टर्स फाउंडेशननं सध्याच्या परिस्थितीत चित्रीकरणाबाबत आपण सावधानता बाळगून काय करू शकतो याचा आराखडा द्यावा, तो सांस्कृतिक कार्य विभागाकडून तपासून त्यावर निर्णय घेण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले. टीव्ही उद्योग हा मनोरंजन क्षेत्राचा फार मोठा भाग असून अनेकांचा रोजगार त्यावर अवलंबून आहे. हा उद्योग इथं स्थिरावला आहे आणि तो राज्यातच अधिक मजबूत व्हावा म्हणून शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील असंही मुख्यमंत्री म्हणाले.